गरमेची परिस्थिती मतींत घेवन गरमेच्या दिसांनी भारतीय रेल्वेन रेलगाडयांच्या आंकड्यात वाड करपाचो निर्णय घेतला. प्रवाशांची बरी सोय करपा खातीर आनी गिमाच्या दिसांनी प्रवाशांची अडचण जावची न्हय म्हूण भारतीय रेल्वे वट्ट 9111 ट्रिपी मारता. पोरू वर्सा परस अंदू ह्या ट्रिपींनी खूप वाड केल्या. पोरू 6369 ट्रिपी मारिल्ल्यो अशी माहिती भारतीय रेल्वेन दिल्या. मुखेल रेल्वे मार्गांचेर रेल्वे येरादारी सुरळीत करपा खातीर देशातली मुखेल शारां आनी थळां जोडपाक ह्या अतिरिक्त गाडयांचे बारीकसाणेन नियोजन केला अशी माहिती रेल्वे मंत्रालयान दिल्या. गिमाच्या हंगामात विभागीय रेल्वेन स्टेशनांचेर पिवपाच्या उदकाची सोय करपाची सुचोवणी मंत्रालयान दिल्या. तशेंच सगळ्या मुखेल रेल्वे स्टेशनांचेर गर्दी हाताळपा खातीर वेवस्था करपाची सुचोवणी रेल्वे मंत्रालयान दिल्या. देशभरात मुखेल थळां जोडपी ह्यो रेलगाडयो प्रवास सोपो करता अशें रेल्वे मंत्रालयान म्हळां. तामिळनाडू, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, ओडिशा, अस्तंत बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, झारखंड, मध्य प्रदेश आणि राजस्थान सारख्या रेल्वे विभागातल्या रेल्वे मार्गांचेर गिमातलो प्रवास सोपो आणि सोयीस्कर करपा खातीर ह्यो रेल्वे गाडयो तयार असात अशें रेल्वे मंत्रालयान कळीत केलां. देशभरात लोकसभा वेंचणुके खातीरचें मतदान सुरू जालां. आयज पयल्या पावण्यार 17 राज्यां आनी 4 केंद्रशासित प्रदेशांतल्या 102 लोकसभा मतदारसंघांनी मतदान जालें. लोकसभेच्या पयल्या पावण्यावेल्या मतदानासयत अरुणाचल प्रदेश आनी सिक्कीमात आयज एकाच पावण्यार विधानसभे खातीरूय मतदान जालें. हेर कडेन सकाळी 7 वरांचेर मतदान सुरू जालें आनी सांजवेळार 6 वरांचेर मतदान सोपलें. पूण ईशान्य राज्यांनी आणि डावे विचारसरणीचो अतिरेक आशिल्ल्या कांय वाठारांनी मतदानाचो वेळ वेगवेगळो आशिल्लो. वेंचणुकेच्या पयल्या पावण्यार 10 राज्यांतल्या आणि केंद्रशासित प्रदेशांतल्या सगळ्या मतदारसंघांनी मतदान झाले. तामिळनाडूचे 39 विभाग, उत्तराखंडातले 5, अरुणाचल प्रदेश आणि मेघालयातले दरेकी 2-2 आणि अंदमान आणि निकोबार जुळे, मिझोरम, नागालँड, पुंडुचेरी, सिक्कीम आणि लक्षद्वीप हांगा दरेकी 1 विभागात मतदान झालं. तसेच राजस्थानातल्या 12 जागांचेर, उत्तर प्रदेशातल्या 8 जागांचेर, मध्य प्रदेशातल्या 6, आसाम आणि महाराष्ट्रातल्या दरेकी 5 सुवातांचेर, बिहारातल्या 4 सुवातींचेर, अस्तंत बंगालातल्या 3, मणिपुराच्या 2, तर छत्तीसगड, त्रिपुरा आणि जम्मू काश्मीरातल्या दरेकी 1 सुवातेखातीर वेंचणूक झाली. लोकसभा वेंचणुकेच्या ह्या पहिल्या पावण्यार वट्ट 1625 उमेदवार वेंचणुकेत आशिल्ले. तातूंत भाजपाचे वरिष्ठ फुडारी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सर्वानंद सोनोवाल, किरेन रिजिजू, जितेन सिंग, संजीव बल्याण, तमिलीसाई सौंदराजन आणि जितीन प्रसाद ह्या नामनेच्या उमेदवारांचो आसपाव आशिल्लो. ते भायर काँग्रेसीचे फुडारी गौरव गोगाई, कार्ती चिदंबरम, नकुल नाथ आणि डीएमकेचे दयानिधी मारन ह्या कांय मुखेल फुडाऱ्यांचो आसपाव आशिल्लो. ह्या पहिल्या पावण्यावेल्या वेंचणुकेत 16,63,00,000 मतदार तर 1,63,000 वेंचणूक केंद्रांचो आसपाव आसा. 36,00,000 नवे मतदार पयल्या पावण्यावेल्या वेंचणुकेत वांटो घेतले. दरेका मतदाराक मेकळेपणान मतदान करपाक मेळचे म्हूण मुळाव्यो सुविधा मतदारांक उपलब्ध करून दिवपाची जापसालदारकी वेंचणूक आयोगान उकल्ल्या. ह्या पयल्या पावण्यावेल्या वेंचणुकेत 85 वर्सां परस चड पिरायेच्या 14,00,000 वयर मतदारांक आणि सुमार 14,00,000 दिव्यांग मतदारांक घरातल्यान मतदान करपाचो पर्याय दिल्लो. देशातल्या विंगड विंगड वाठारांत दनपारच्या 1 वरामेरेन जाल्ल्या मतदानाच्या टक्केवारीची माहिती आमच्या खबराकारांनी दिल्या ती अशी. जम्मू काश्मीरात 5 पावण्यांनी वेंचणूक जावपाची आसा. पयल्या टप्प्यात उधमपूर मतदारसंघात दनपारा 1 मेरेन 43% मतदान जाल्ले. तामिळनाडूत 39 मतदारसंघांनी मतदान झाले. दनपारा 1 वरामेरेन 39% मतदारांची मतदानाची नोंद झाली. मुखेलमंत्री एम के स्टालिन, फिल्म स्टार रजनीकांत, भाजपाचे फुडारी तामिलिसिया सौंदराजन आणि अन्नमलाई हांगाच्या मतदारसंघातल्या वेंचणुकेच्या रिंगणात देविल्ले असे 4 मुखेल फुडारी. महाराष्ट्रात 5 लोकसभा मतदारसंघांनी मतदान झाले. दनपारा 1 वरामेरेन 32% मतदानाची नोंद झाली. आयपीएल क्रिकेट सर्तीत आयज लखनौ सुपर जायंट्स पंगडाचो खेळ चेन्नय सुपर किंग्स पंगडाआड जातलो. खेळ एकाना क्रिकेट मैदानार जातलो. हो खेळ सांजेच्या 7:30 वरांचेर सुरू जातलो. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.